नमस्कार, रेडिओ एम पी एस सी गुरुत मी आर जे नीलम तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं आपले खेलरत्न या सत्रात सहर्ष स्वागत. मित्रांनो, या सत्रात अभित क्रीडा क्षेत्रात महत्वाचं मोलाचं योगदान देणाऱ्या आणि खेलरत्न पुरस्कारानं गौरवलेल्या खेळाडूंची माहिती आपण जाणून घेतोय. आजच्या सत्रात आपण भारताची सर्वश्रेष्ठ बॅडमिंटनपटू सायना नेहवालची माहिती जाणून घेणार आहोत. कारण मित्रांनो, बॅडमिंटनपटू सायनाने आपल्या खेळातील प्रदर्शनाने केवळ भारतीयांनाच नाही तर संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली. आपल्यातील अद्भुत प्रतिभेने तिने भारताचं नाव हे अखिल विश्वात गौरवलंय. सायना ही भारताची सर्वश्रेष्ठ बॅडमिंटनपटू खेळाडू तर आहेच, पण तिची गणना आज सर्वश्रेष्ठ खेळाडूंमध्ये केली जाते. इतकंच नाही तर मित्रांनो, अगदी फार काळापर्यंत सायना जगातील नंबर वन बॅडमिंटन खेळाडू म्हणून ओळखली जायची. इतकंच नाही तर भारतात बॅडमिंटन खेळाची जी काही प्रसिद्धी झाली त्याचे श्रेय सुद्धा सायनालाच दिलं जातं. मित्रांनो, हरियाणातील ढिंडार या छोट्याशा गावात 17 मार्च 1990 ला जन्मलेली सायना ही लहानपणाची आपली काही वर्षे आपल्या गावात बागडून हैदराबादला गेली. कारण सायनाच्या नसे नसेतून खेळ वाहतो. मित्रांनो, बॅडमिंटन तर तिला हे वारसा हक्कानं मिळालेलं आहे. म्हणजे तिचे आई वडील हे दोघेही बॅडमिंटन पटू आहेत. आई उषा नेहवाल यांनी राज्य पातळीवर स्पर्धा गाजवली, त्यामुळे बॅडमिंटनचे असे बाळकडू तिला आपल्या घरातूनच मिळाल्याने सायना नेहवालने महिला बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत झेप घेत भारताचं नाव हे जगभरात उज्ज्वल केलं. पण मित्रांनो, हा प्रवास सुद्धा सोपा नव्हता. आपल्या वयाच्या 8व्या वर्षी रॅकेट हाती घेतलेल्या सायनानं अगदी कसून सराव केला आणि यासाठी ती दररोज 50 किलोमीटर अंतराचा प्रवास करायची. 2003 झेकोस्लोव्हिया या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तिनं सुवर्ण पदक पटकावले. यानंतर मग मित्रांनो, 2004 अजिंक्यपद, यानंतर 2011 सायनाने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धासुद्धा जिंकल्या. यामध्ये सुवर्णपदक, रजतपदक, कांस्यपदके तिने पटकावली. यासारख्या पारितोषिकांच्या माध्यमातून सर्वाधिक रक्कम मिळवणाऱ्या क्रमवारीत सायनाचा क्रमांक हा 3रा क्रमांकावर होता. एवढंच नाही तर मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी ती देशातली पहिलीच बॅडमिंटनपटू होती. अर्जुन पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्काराने गौरवलेल्या सायनाने या ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकावर आपलं लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे मित्रांनो, लहान वयातच क्रीडा क्षेत्रात तिने हे कमावलेलं नाव तिने कसून केलेल्या सरावाचं फळ आहे. पण तिला या प्रवासात पुढे जाण्यासाठी मदत करणाऱ्या तिच्या प्रायोजकांचा जर आपण विचार केला तर या बाबतीत मित्रांनो, सायनाला अनेक लोकांची चांगली साथ लाभली. 2004 भारत पेट्रोलियमने तिला उपव्यवस्थापक म्हणून आपल्या समूहात सामावून घेतलं. तसंच तिला प्रायोजक म्हणून सुद्धा सहकार्य केलं. यासोबतच 2005 मित्तल चॅम्पियन्स ट्रस्टने तिचं प्रायोजक पद स्वीकारून कुठल्याही स्पर्धेत तिला भाग घेण्यासाठी स्वातंत्र्य दिलं. 2009 झालेल्या डेक्कन चार्ज या कंपनीशी तिने 1 कोटी रुपयांचा करार केला. त्यामुळेच आज देशातील तसंच परदेशातील अनेक नामांकित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या या सायनाला आपली राजदूत म्हणून नेमण्यासाठी उत्सुक असतात. मित्रांनो, संपूर्ण विश्वातील बेस्ट बॅडमिंटनपटू एक असलेल्या सायनाचा जन्म हा भारताच्या हरियाणा राज्यातील हिसार येथील एका जाट कुटुंबात झाला. तिचे वडील हरवीर सिंग हे हरियाणा येथील एका ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीत कार्यरत आहेत. तसंच तिची आई उषा राणी सुद्धा सायनासारख्याच एका बॅडमिंटन खेळाडू होत्या आणि त्या राज्यस्तरावर बॅडमिंटन खेळायच्या. सायनाचे वडील सुद्धा राज्यस्तरावर बॅडमिंटन खेळायचे आणि एक उत्तम खेळाडू म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सायनाला बॅडमिंटन खेळाची प्रतिभा ही तिच्या आई वडिलांकडूनच अगदी वारसा रूपानं मिळालेली आहे. मित्रांनो, तिचं सुरुवातीचं शिक्षण हरियाणातील हिसार इथल्या शाळेमधून झालं आणि पुढे वडिलांची बदली ही हैदराबाद येथे झाल्याने संपूर्ण परिवार हा हैदराबादला स्थलांतरित झाला. त्यानंतर तिने आपली 10वीची परीक्षा फॉर्म सेंट एनी कॉलेज हैदराबाद येथून उत्तीर्ण केली. खेळासोबतच सायना ही अभ्यासात सुद्धा एक हुशार विद्यार्थिनी तर होतीच, पण शालेय जीवनात ती खेळात सुद्धा ऍक्टिव्ह असायची. मित्रांनो, शाळेत असताना अभ्यासासोबत तिने कराटेचं सुद्धा शिक्षण घेतलं होतं. यामध्ये तिला ब्राऊन बेल्ट सुद्धा मिळालेला होता. म्हणजे फार कमी वयातच तिला बॅडमिंटन खेळात आवड निर्माण झाली. त्यामुळे सायना एक सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू व्हावी अशी तिच्या वडिलांची फार इच्छा होती आणि म्हणूनच तिचे वडील तिला रोज शाळेत जाण्यापूर्वी सकाळी 4 वाजता उठवून बॅडमिंटनच्या सरावासाठी घेऊन जायचे. यानंतर पुढे सायनाच्या वडिलांनी तिला प्रोफेशनल ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला आणि सायनाची भेट ही हैदराबाद येथील लाल बहादूर स्टेडियमला बॅडमिंटन कोच नानी प्रसाद यांच्याशी झाली आणि त्यांच्याकडूनच तिने बॅडमिंटनचे धडे घेतले. मित्रांनो, त्यांनी तिला खेळातील काही अद्भुत अशा गोष्टी शिकवल्या ज्याचा आज देखील ती खेळताना उपयोग करते आणि काहीशा कालावधीनंतर उत्कृष्ट बॅडमिंटनपटू सायना नेहवालने द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध अशा SM आरिफ यांच्याकडून बॅडमिंटनचं उत्तम असं प्रशिक्षण घेतलं आणि आपल्यातील खेळाला अधिक अधिक चांगलं करण्यासाठी सायनाने हैदराबाद येथीलच पुल्लेला गोपीचंद यांच्या अकॅडमीत प्रवेश घेतला. मित्रांनो, हैदराबाद येथील पुल्लेला गोपीचंद ज्यांना खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं यांच्या अकॅडमीत तिने प्रवेश घेतला आणि मग या ठिकाणी अत्यंत लोकप्रिय बॅडमिंटन खेळाडू आणि कोच गोपीचंद यांनी सायनाला बॅडमिंटन खेळातील वेगवेगळे बारकावे शिकवले. गोपीचंद यांनी देखील सायनाला सर्वोत्तम प्रशिक्षण देत देशाला एक उत्कृष्ट खेळाडू देण्यात आपलं भरीव असं योगदान दिलंय. त्यामुळे आज सुद्धा सायना नेहवाल ही पद्मश्री सन्मान प्राप्त प्रशिक्षक गोपीचंद यांनाच आपला आदर्श मानते. मित्रांनो, बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जेव्हापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली अगदी तेव्हापासूनच आपल्या अद्भुत प्रतिमेने तिने क्रीडाप्रेमींच्या मनात आपली जागा कायम केली आणि त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. 2003 साली झालेल्या ज्युनियर सीजेक ओपन स्पर्धेत तिने आपली पहिली टूर्नामेंट खेळली आणि आपल्या सर्वोत्तम खेळात ती यशस्वी ठरली. तसंच मित्रांनो, कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये 2004 साली ती सहभागी झाली. 2004 साली झालेल्या या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत सायनानं दुसऱ्या स्थानावर आपलं यश संपादन केलं. यानंतर 2005 साली झालेल्या स्पर्धेने सायनाच्या नावाला एक नवी झळाळी प्राप्त झाली. एशियन सॅटेलाइट बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये सायनानं अद्भुत खेळाचं प्रदर्शन करत या स्पर्धेत यश मिळवलं. पुन्हा एकदा तिने 2006 मध्ये आपल्या खेळाने सर्वांनाच चकित केलं. मित्रांनो, सुरुवातीपासूनच बॅडमिंटन खेळात आपली चमकदार कामगिरी करणाऱ्या सायनाने 2006 साली 4-स्टार टूर्नामेंट फिलिपिन्स ओपनमध्ये भाग घेत इथे सुद्धा उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आणि याशिवाय आपल्या वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हा किताब आपल्या नावावर करणारी भारत आणि एशियाची पहिली अंडर 19 ती खेळाडू बनली. या व्यतिरिक्त याच वर्षी सायनाने पुन्हा एकदा सॅटेलाइट टूर्नामेंटवर आपलं नाव कोरलं आणि 2008 साली पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी केली. मित्रांनो, लहान वयात आपल्या अद्भुत खेळानं मोठमोठ्या दिग्गज खेळाडूंना विचार करायला भाग पाडणाऱ्या सायनाने आपल्या यशाची घौडदौड ही 2008 साली सुद्धा कायम राखली. यावर्षी तिने वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप हा किताब जिंकला आणि हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. एवढंच नाही तर मित्रांनो, 2008 साली सायनाने इंडियन नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप म्हणजे कॉमनवेल्थ युथ गेम्स आणि चायनीज स्टेपी ओपन ग्रँड पिक्स गोल्ड यासारख्या स्पर्धा जिंकल्या. 2009 साली तिने आपल्या खेळाने पुन्हा एकदा इतिहास रचला. आपल्यातील खेळाच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने 2009 साली सायनाने केवळ इतिहासच रचला असं नाही तर क्रीडाप्रेमींच्या हृदयात आपली खास अशी जागा निर्माण करण्यात ती यशस्वी ठरली. कारण मित्रांनो, 2009 साली जगातील सर्वात प्रमुख बॅडमिंटन सिरीज इंडोनेशिया ओपन हा किताब तिने आपल्या नावावर केला आणि हा किताब जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. याच वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप क्वार्टर फायनलमध्ये पोहोचल्यामुळे तिचं सगळीकडे कौतुक झालं आणि या खेळातील अद्भुत प्रदर्शनाने तिला अर्जुन पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. 2010 साली अनेक मोठमोठ्या टूर्नामेंट सायनानं आपल्या खिशात घातल्या. मित्रांनो, 2010 साली देखील सायनाच्या यशाचा आलेख हा चढता राहिला. या वर्षी तिने सिंगापूर ओपन सिरीज, इंडिया ओपन ग्रँड पिक्स गोल्ड तसंच हाँगकाँग सुपर सिरीज आणि इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज यासारख्या मोठ्या टूर्नामेंट आपल्या नावावर करून विश्वस्तरावर आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. मित्रांनो, 2011 साली सुद्धा सायना नेहवाल ही प्रकाश झोतात राहिली. भारताची सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू सायनाने केवळ स्विस ओपन ग्रँड पिक्स गोल्ड आणि इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज प्रीमियर तसंच मित्रांनो मलेशिया ओपन ग्रँड पिक्स गोल्ड सारख्या अनेक वेगवेगळ्या टूर्नामेंट्स जिंकल्या. एवढंच नव्हे तर ठॅच सुपर सिरीज मास्टर फायनल्समध्ये देखील तिने आपली स्वतंत्र अशी वेगळी ओळख निर्माण केली. यानंतरच्या काळात म्हणजे 2012 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकून भारताला गौरवित केलं. भारताची स्टार खेळाडू सायना हिने उत्तर उत्तम खेळ करत सलग वेगवेगळे नवीन रेकॉर्ड स्थापन केले. याच दरम्यान मित्रांनो, लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना तिने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक जिंकलं आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. सायना यापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये कुठल्याही भारतीय खेळाडूला हे पदक आजवर मिळालेलं नव्हतं. मित्रांनो, ब्रॉन्झ पदक मिळाल्यानंतर सायनाला अनेक वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय भारतातील अनेक राज्ये जसं की आंध्र प्रदेश सरकारकडून सायनाला 50 लाख रुपये रोख बक्षीस, हरियाणा सरकारकडून 1 करोड रुपये, तसंच राजस्थान सरकारकडून 50 लाख रुपये आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. या व्यतिरिक्त मित्रांनो, अद्भुत बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला मंगलायतन युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टरेटची पदवी सुद्धा सन्मानित करण्यात आली. सायनाला क्रीडा मंत्र्यांनी IPS ऑफिसर स्तरावरचा जॉब सुद्धा ऑफर केला होता. इतकंच नाही तर 2012 सायनाने तिसऱ्यांदा इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज प्रीमियर किताब हे आपल्या स्वतःच्या नावावर केलं. याशिवाय तिने थायलंड ओपन ग्रँड पिक्स गोल्ड आणि स्विस ओपन ग्रँड पिक्स जिंकून भारताच्या सन्मानात भर घातली. मित्रांनो, 2014 वर्ल्ड चॅम्पियनशिप सुद्धा तिने जिंकली. भारताची बॅडमिंटनपटू क्वीन सायना नेहवाल हिने 2014 यशस्वी कामगिरी राखत भारताची विश्व चॅम्पियनशिप राहिलेली PV सिंधूला हरवत इंडिया ओपन ग्रँड पिक्स गोल्ड टूर्नामेंट म्हणजे महिला एकेरीत यश मिळवत विश्वविजेती ठरली. यासोबतच मित्रांनो, सायना याच वर्षी 7व्या रँकपर्यंत सुद्धा पोहोचली. याशिवाय सायनाने 2014 झालेल्या चायना ओपन सुपर सिरीजचा किताब सुद्धा आपल्या नावावर करणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू म्हणून ओळखली जाते. मित्रांनो, भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल हिची उत्तर उत्तम कामगिरी खेळ करत सलग वेगवेगळे नवनवीन रेकॉर्ड तिने स्थापन केले. या दरम्यान लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना सायनाने पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक जिंकले. यानंतर मित्रांनो, 2015 सायनाने इंडिया ओपन BWF सुपर सिरीजमध्ये सिंगल्स किताब जिंकला. बॅडमिंटन खेळात आपल्या अद्वितीय खेळाने आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सायनाने 2015 सुद्धा आपली खेळातली जादू कायम ठेवली. याच वर्षी सायनाने इंडिया ओपन ग्रँड पिक्स गोल्डमध्ये आणि फायनलमध्ये महिला एकेरी स्पर्धेत स्पॅनिश खेळाडू कॅरोलिना मरिनाला हरवत भारताचा गौरव वाढवला. त्यानंतर 2015 झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन ओपन चॅम्पियनशिपमध्ये सायना नेहवाल फायनलला पोहोचणारी पहिलीच भारतीय महिला ठरली. परंतु मित्रांनो, या टूर्नामेंटमध्ये सायनाला मरिना विरुद्ध अपयशाचा सामना करावा लागला आणि त्याचनंतर 29 मार्च 2015 सायनाला इंडिया ओपन BWF रँकिंग सुपर सिरीजकडून वुमन सिंगल्सचा किताब देण्यात आला. यामुळे सायना बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन रँकिंगमध्ये विश्वातील नंबर 1 बॅडमिंटन खेळाडू ओळखली जाऊ लागली. पण यानंतरचा काळ तिच्यासाठी काहीसा आव्हानात्मक ठरला. मित्रांनो, संपूर्ण विश्वात आपल्या अद्भुत खेळानं आपली ओळख निर्माण करणाऱ्या सायना नेहवालसाठी 2017 हे वर्ष संघर्षाचं होतं. तिला दुखापत झाल्यामुळे यावर्षी सायना कोणत्याही मोठ्या टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊ शकली. परंतु काही दिवसाच्या विश्रांतीनंतर ती पुन्हा नव्या जोशाने आणि नव्या जोमाने खेळाकडे परतली आणि मलेशिया ओपन ग्रँड पिक्स जिंकून यश जवळ. याच दरम्यान 2000 सायना नेहवाल वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सेमी फायनल पर्यंत पोहोचली. परंतु या टूर्नामेंटमध्ये तिला जपानची बॅडमिंटन खेळाडू नोजोमी ओकुहारा हिने हरवलं आणि त्याचमुळे त्या मॅचमध्ये तिला ब्रॉन्झ मेडलवरच समाधान मानावं लागलं. यासोबतच सायना भारताची लागोपाठ 2 ब्रॉन्झ मेडल आणि 7 क्वार्टर फायनल जिंकणारी बॅडमिंटन खेळाडू झाली. मित्रांनो, 2017 सायनानं 82व्या नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत PV सिंधूला हरवत आपलं यश संपादन केलं आणि यानंतर 2018 पुन्हा एकदा इतिहास रचला. आपल्या आगळ्या वेगळ्या खेळातील प्रदर्शनाने मोठमोठ्या दिग्गजांना हैराण करून सोडणाऱ्या सायनाने 2018 सुद्धा आपल्या यशाला कायम ठेवलं आणि कित्येक वेगवेगळे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले. मित्रांनो, यावर्षी झालेल्या इंडोनेशिया मास्टर्समधील सेमी फायनलमध्ये बॅडमिंटन खेळाडू रत्नानोक इतनानॉन याला हरवून सायनानं फायनलमध्ये आपली जागा निर्माण केली. तसंच 2018 सायनाला एशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये टाई तजुईंग विरुद्ध अपयशाचा सामना करावा लागला होता आणि त्यामुळेच तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं आणि त्यामुळेच तिला फक्त ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. मित्रांनो, 2018 साली सायनाने कॉमनवेल्थ गेम्सच्या एकेरी महिला स्पर्धेच्या फायनलमध्ये बॅडमिंटनपटू खेळाडू पी व्ही सिंधूला हरवत सुवर्णपदक पुन्हा एकदा पटकावलं होतं. आणि या व्यतिरिक्त सायना हिने याच वर्षी मिश्र दुहेरी प्रतियोगित भारताला आणखी एकदा सुवर्णपदक मिळवून दिलं. 2018 सालीच आयोजित झालेल्या एशियाई खेळामध्ये तिने आपला उत्कृष्ट खेळ दाखवत एशियाई बॅडमिंटन पदक आपल्या नावावर करून पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू होण्याचा गौरव प्राप्त केला. 2018 साली सायना डेन्मार्क ओपन आणि फ्रेंच ओपनचा देखील हिस्सा झाली होती, परंतु मित्रांनो, दोन्ही टूर्नामेंटमध्ये आपला तडीच तोड प्रतिस्पर्धी असलेल्या टाई तजुईंग विरुद्ध पराभव तिला पत्करावा लागला. याशिवायच याच वर्षी सायनाला मोदी आंतरराष्ट्रीय 300 टूर्नामेंटच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना सुद्धा करावा लागला होता. पण 2019 साली सानियाने आपल्या विजय रथाला पुढे नेण्याचे प्रयत्न केले. सतत यशाची नवनवीन शिखरे गाठणारी सायना नेहवालने 2019 इंडोनेशिया मास्टर्सच्या वुमन सिंगल्सचा किताब आपल्या नावावर केला. तो सायनाने आपल्या जीवनात अवघड आणि अतिशय कठीण परिस्थितीचा अगदी कणखरपणे सामना केला आणि यश अपयशाची चव चाखत आपल्या कारकिर्दीला अत्यंत उंचीवर नेलं आणि जगातील सर्वश्रेष्ठ बॅडमिंटन खेळाडूंच्या यादीत आपलं नाव कोरलं. सायनाला सर्वोत्तम बॅडमिंटन खेळासाठी तिला अनेक वेगवेगळे पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आले. खरं तर त्या पुरस्कारांची यादी सुद्धा खूप मोठी आहे. पुरस्कारांची आपण जर माहिती करून घेतली तर मित्रांनो, 2016 साली सायना नेहवालला भारतातील सर्वोच्च सन्मानापैकी एक म्हणजे पद्मभूषण पुरस्कारानं पुरस्कृत करण्यात आलं. तसंच 2009 आणि 2010 या दरम्यान क्रीडा जगातील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तसंच मित्रांनो, 2010 भारताचा प्रतिष्ठित पद्म पुरस्कार सुद्धा तिला मिळाला. 2009 सायनाला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. तसंच 2008 बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून सर्वात उत्कृष्ट आणि प्रतिभावंत खेळाडूचा दर्जा तिला देण्यात आला. मित्रांनो, सायना नेहवाल भारताची सर्वश्रेष्ठ बॅडमिंटन खेळाडू तर आहेच, पण त्याशिवाय ती अनेक सुप्रसिद्ध कंपन्यांची ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे आणि आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे टीव्हीवरील अनेक जाहिरातींमधील मॉडेल्स म्हणून सुद्धा ती आपल्याला दिसते. भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने आपल्यातील असाधारण प्रतिभेमुळेच बॅडमिंटन या खेळाला जगभरात एक वेगळी अशी ओळख मिळवून दिली. याशिवाय मित्रांनो, भारतात बॅडमिंटनला एक लोकप्रिय खेळ म्हणून ओळख देण्यात तिने आपली महत्वाची भूमिका बजावली आणि बॅडमिंटन या खेळाची प्रतिमा तिने उज्ज्वल केली. सायनाच्या या अद्भुत आणि अविरत प्रयत्नामुळेच आज भारताकडे जवळ आपली बॅडमिंटन लीग आहे. त्यामुळे सायना नेहवाल ही भारतातील प्रत्येक खेळाडूंसाठी एक प्रेरणास्रोत आहे. तिच्यातील खेळाची उर्मी, तिच्यातील जोश आणि प्रत्येक भारतीयांमध्ये आपल्या ध्येयाला प्राप्त करण्याची ऊर्जा, त्यामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठीची ऊर्जा ती निर्माण करते. मित्रांनो, चीनच्या खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढत बॅडमिंटन विश्वात सायनानं स्वतःचा असा ठसा उमटवला. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासह तिने अनेक वेळा इतिहास रचलाय. गेल्या 10 वर्षात सातत्यपूर्ण खेळासह सायनाच्या नावावर कॉमनवेल्थ एशियन गेम्स स्पर्धेसह सुपर सिरीज या बॅडमिंटन विश्वातल्या अव्वल श्रेणीच्या स्पर्धांची अनेक वेगवेगळी पदे तिच्या नावावर आहेत. भारतात क्रिकेट सोडून खेळाची लोकप्रियता वाढवण्यात सायनाचं नाव पहिल्या स्थानावर आहे. मित्रांनो, भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालची माहिती आज आपण आपले खेलरत्न या सत्रातून जाणून घेतली. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील सत्रात एका नव्या खेळाडूची माहिती घेऊन. तोपर्यंत स्टे ट्यून्ड टू रेडिओ एमपीएससी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.